भक्तगण हो सस्नेह नमस्कार. सनातन संस्थेचे प्रेरणास्थान परमपूज्य डॉक्टर जयंत आठवले यांना वंदन करून विषयाला आरंभ करूया. गण अधिक पती म्हणजे गणपती, पती म्हणजे पालन करणारा, दहा दिशांचा स्वामी गणपती, सूक्ष्मातिसूक्ष्म चैतन्य कणांचा म्हणजे पवित्रकांचा स्वामी, जीवसृष्टीवर विघातक परिणाम करणाऱ्या रजतम लहरींवर नियंत्रण ठेवणारा, लवकर प्रसन्न होणारा श्रीगणेश, अशा या श्रीगणेशाचे कोणतेही मंगल कार्य किंवा कोणत्याही देवतेची पूजा करताना प्रथम पूजन करतात. श्रीगणेशाच्या विविध उपासना प्रकारांपैकी सर्वात महत्त्वपूर्ण उपासना म्हणजे नामजप, कारण नामजप ही श्री गणेशाशी अखंड अनुसंधान साधून देणारी तसेच सोपी व सुलभ साधना आहे. आता आपण श्री गणेशाचा ओम गंग गणपतये नमः हा नामजप कसा करावा ते समजून घेऊया. देवतेचा नामजप भावपूर्ण झाला तरच तो देवापर्यंत लवकर पोहोचतो. नामजप करताना त्यातील अर्थाकडे लक्ष देऊन केला तर तो अधिक भावपूर्ण होण्यास सहाय्य होते. ओम गंग गणपतये नमः या नामजपातील ओम हे ईश्वरवाचक आहे आणि गम हा मूळ बीजमंत्र आहे. बीजमंत्र गम हे अक्षर ईश्वराच्या निर्गुण रूपाचे प्रतीक आहे, तर गणपतये ही अक्षरे ईश्वराच्या सगुण रूपाची प्रतीक आहेत. नमः म्हणजे नमस्कार करतो. हा नामजप करताना आपण श्रीगणेशाला साष्टांग नमस्कार करत आहोत असा भाव ठेवावा.
ओम गंग गणपतये नमः. 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 ओम गंग गणपतये नमः.
अशा पद्धतीने आपणासही श्री गणेशाचा नामजप करून अनुभूती घेता येवो अशी श्रीगणेशाच्या चरणी प्रार्थना आहे. येथे आवर्जून लक्षात ठेवण्यायोग्य सूत्र म्हणजे इतर दिवसांपेक्षा श्री गणेश चतुर्थीला श्री गणेशाचे तत्व नेहमीपेक्षा 1000 पटीने अधिक प्रमाणात कार्यरत असते. म्हणून या तिथीला ओम गंग गणपतये नमः हा नामजप अधिकाधिक करावा आणि गणेश तत्वाचा लाभ करून घ्यावा.